सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये अवती भवती घटना घडामोडी ज्या घडत आहेत त्यांकडे जरा लक्ष घालूयात. एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आपल्याला कालच्याला पाहायला मिळाली, काल रंगपंचमी होती आणि या रंगपंचमीचं सेलिब्रेशन आपल्या संपूर्ण शहरात जिल्हाभर झालं आणि हेच सेलिब्रेशन येवलावासियांनी सुद्धा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीत केलं. शांतता समितीच्या बैठकीमध्ये एक अप्रतिम निर्णय घेण्यात आला होता ड्राय होली कोरडी रंगपंचमी साजरा करण्याचा. टीका लावायचा, एका मैदानावरती सगळ्यांनी जमा व्हायचं आणि एकमेकांना टिळा लावून फक्त रंगपंचमी साजरी करायची. ह्या गोष्टीमुळे जवळजवळ 4.5 ते 5 लाख लिटर पाणी वाचलं आहे आणि ह्या गोष्टीला एक मोठी अचीवमेंट नक्कीच म्हणता येईल. आपल्या शहरभरातला आकडा जरी काढला तरी एक मोठा आकडा निघू शकतो, कारण काल शहरात बऱ्याच लोकांनी पाणी विरहित रंगपंचमी साजरी केली. जोर जो दरवर्षी असतो तितका नव्हता, जोर कमी होता, पण डेफिनेटली सेलिब्रेशन अप्रतिम झालेलं आहे. याच सेलिब्रेशनला सलाम करत रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वनमध्ये. थोड्याच वेळात सिडकोतली एक घटना डिस्कस करायची आपल्याला. स्टे ट्यून, बजाते राहो.